खोया हुआ पर्यटक
Der verlorene Tourist.
एक पर्यटक एक छोटे शहर में अपना रास्ता खो देता है और मित्रवत स्थानीय लोगों से सही दिशा पूछता है ताकि वो अपना निवास ढूंढ सके.
Ein Tourist in einer kleinen Stadt verliert seinen Weg und fragt die freundlichen Einheimischen nach der richtigen Richtung, um seine Unterkunft zu finden.
पर्यटक का नाम पीटर है.
Der Tourist heißt Peter.
एक दिन पीटर शहर के केंद्र में जाता है.
Eines Tages geht Peter ins Stadtzentrum.
वो कई दुकानें और रेस्तरां देखता है.
Sieht viele Geschäfte und Restaurants.
रात के खाने के बाद वो रास्ता भूल जाता है.
Nach dem Abendessen vergisst den Rückweg.
पीटर एक आदमी से रास्ता पूछता है.
Peter fragt einen Mann nach dem Weg.
आदमी बहुत अच्छा है और पीटर की मदद करता है.
Der Mann ist sehr nett und hilft Peter.
पीटर निर्देशों का पालन करता है.
Peter folgt den Anweisungen.
वो सुरक्षित रूप से अपने होटल पहुंचता है.
Erreicht sein Hotel sicher.
पीटर खुश है.
Peter ist froh.
वो अच्छे आदमी का धन्यवाद करता है.
Dankt dem netten Mann.
अगले दिन वो बेहतर योजना बनाता है.
Am nächsten Tag plant besser.
वो एक नक्शा उपयोग करता है.
Benutzt eine Karte.
नक्शा उसे रास्ता खोजने में मदद करता है.
Die Karte hilft ihm, den Weg zu finden.
वो हमेशा तैयार रहने का सबक सीखता है.
Lernt, immer vorbereitet zu sein.
पारिवारिक उत्सव
Das Familienfest.
अन्ना अपनी दादी के लिए एक सरप्राइज जन्मदिन पार्टी की योजना बनाती है और जानती है कि परिवार और दोस्त कितने महत्वपूर्ण हैं.
Anna plant ein Überraschungsgeburtstagsfest für ihre Großmutter und lernt dabei, wie wichtig Familie und Freunde sind.
अन्ना रंगीन गुब्बारे और सजावट खरीदती है.
Anna kauft bunte Luftballons und Dekorationen.
वो चॉकलेट के साथ एक बड़ा केक बनाती है.
Sie backt einen großen Kuchen mit Schokolade.
उसके दोस्त तैयारी में मदद करते हैं.
Ihre Freunde helfen bei den Vorbereitungen.
सभी उत्सव के लिए बहुt उत्साहित हैं.
Alle sind sehr aufgeregt für das Fest.
उसका परिवार अलग-अलग शहरों से आता है.
Ihre Familie kommt aus verschiedenen Städten.
वे उपहार और शुभकामनाएं लाते हैं.
Sie bringen Geschenke und Glückwünsche.
दादी पार्टी देखकर हैरान होती हैं.
Großmutter ist überrascht, als sie die Party sieht.
वो खुशी से अन्ना को गले लगाती है.
Sie umarmt Anna mit Freude.
मेहमान संगीत पर नृत्य करते हैं.
Die Gäste tanzen zur Musik.
बच्चे मिलकर बगीचे में खेलते हैं.
Die Kinder spielen zusammen im Garten.
हर कोई स्वादिष्ट भोजन का आनंद लेता है.
Jeder genießt das köstliche Essen.
दादी केक काटती हैं.
Die Großmutter schneidet den Kuchen an.
सभी तालियां बजाते हैं और जन्मदिन गीत गाते हैं.
Alle klatschen und singen ein Geburtstagslied.
अंत में अन्ना सभी को धन्यवाद देती है.
Am Ende bedankt sich Anna bei allen.
वो समझती है कि प्यार सबसे महत्वपूर्ण है.
Sie versteht, dass Liebe am wichtigsten ist.
उत्सव बहुत सफल था.
Das Fest war ein großer Erfolg.
अन्ना अद्भुत दिन के लिए खुश है.
Anna freut sich über den wunderbaren Tag.
नए दोस्त भाषा पाठ्यक्रम में.
Neue Freunde im Sprachkurs.
एक नए भाषा पाठ्यक्रम में एक छात्र अभिवादन और विदाई का कला सीखता है और अप्रत्याशित दोस्ती करता है.
In einem neuen Sprachkurs lernt ein Schüler die Kunst der Begrüßung und des Abschieds und knüpft unerwartete Freundschaften.
छात्र का नाम राहुल है और वो भारत से आया है.
Der Schüler heißt Rahul und kommt aus Indien.
वो बहुत जिज्ञासु और दोस्ताना है.
Ist sehr neugierig und freundlich.
पहले दिन पाठ्यक्रम का राहुल ने लीजा से मुलाकात की.
Am ersten Tag des Kurses trifft Rahul mit Lisa.
लीजा जर्मनी से आए हैं.
Lisa ist aus Deutschland gekommen.
दोनों को अलग अलग भाषाएं सीखना पसंद है.
Beide lieben es, verschiedene Sprachen zu lernen.
राहुल और लीजा जल्दी से दोस्त बन गए.
Rahul und Lisa werden schnell Freunde.
वे कक्षा के बाद मिलकर सीखने लगे.
Sie beginnen, nach dem Unterricht zusammen zu lernen.
राहुल लीजा को भारतीय खेल दिखाता है.
Rahul zeigt Lisa indische Spiele.
लीजा राहुल को जर्मन संगीत सिखाती है.
Lisa bringt Rahul deutsche Musik bei.
समय के साथ वे भाषा की कला को बेहतर समझने लगते हैं.
Mit der Zeit verstehen sie die Kunst der Sprache besser.
भाषा पाठ्यक्रम एक विशेष अनुभव बन जाता है.
Der Sprachkurs wird zu einer besonderen Erfahrung.
डिजिटल क्रांति.
Die digitale Revolution.
लिसा सोशल मीडिया के लाभ और चुनौतियों की खोज करती है जब वो प्रभावी ढंग से संवाद करना सीखती है।
Lisa entdeckt die Vorteile und Herausforderungen der sozialen Medien, während sie lernt, effektiv zu kommunizieren.
Lisa ne ek smartphone kharidkar apni digital yatra shuru ki.
Lisa begann ihre Reise in der digitalen Welt mit dem Kauf eines Smartphones.
Kharidari ka daura.
Der Einkaufsbummel.
Marcus kharidari ke dauran sanchar ki barikiyon ka anveshan karta hai, bazaar hall se lekar shopping center tak.
Markus erkundet die Feinheiten der Kommunikation beim Einkaufen, von der Markthalle bis zum Einkaufszentrum.
Subah jaldi wo pehle ek vyast bazaar gaya.
Am frühen Morgen ging er zunächst zu einem belebten Markt.
Usne vikretaon aur kharidaron ki unchi awaaz mein molbhav ko suna.
Er hörte das laute Feilschen von Verkäufern und Käufern.
Markus ek sahi kharbooja khareedna chahta tha.
Markus wollte die perfekte Melone kaufen.
उसने विक्रेता से ताजे फलों के बारे में पूछा।
Er fragte den Verkäufer nach frischen Früchten.
विक्रेता ने उसे विभिन्न तरह के खरबूजे दिखाए।
Der Verkäufer zeigte ihm verschiedene Melonen.
कुछ मोलभाव के बाद मार्कस एक उचित कीमत पर सहमत हो गया।
Nach einigem Feilschen einigte Markus sich auf einen fairen Preis.
इसके बाद वो शॉपिंग सेंटर गया।
Danach begab er sich ins Einkaufszentrum.
वहां बाजार की तुलना में यह अधिक शांत था।
Dort war es entspannter als auf dem Markt.
Markus ne vibhinn dukano ka daura kiya.
Markus besuchte verschiedene Geschäfte.
Usne sanchar par ek kitab kharidi.
Er kaufte ein Buch über Kommunikation.
Kitab upyogi sujhavon se bhari hui thi.
Das Buch war voll mit nützlichen Tipps.
Markus apne kharidari ke din se bahut santusht tha.
Markus war sehr zufrieden mit seinem Einkaufstag.
Romanch se bhara ek saptahant.
Ein Wochenende voller Abenteuer.
Apni fursat mein, Tom vibhinn shauk aazmane ka faisla karta hai aur tab use ek naya junoon milta hai.
In seiner Freizeit entschließt sich Tom, verschiedene Hobbys auszuprobieren und entdeckt dabei eine neue Leidenschaft.
Shanivar ko Tom ne pahadon mein ek trekking yatra karne ka nirnay liya.
Am Samstag beschließt Tom, eine Wanderung in den Bergen zu unternehmen.
सुबह ठंडी है और ताजी हवा उसे प्रफुल्लित करती है।
Der Morgen ist kühl und die frische Luft belebt ihn.
पहाड़ की चोटी पर वो मंत्रमुग्ध कर देने वाला दृश्य देखता है।
Oben auf dem Berg genießt er die atemberaubende Aussicht.
वो महसूस करता है जैसे हर सांस के साथ उसका दिल धड़क रहा हो।
Er spürt, wie sein Herz mit jedem Atemzug mitschwingt.
ट्रैकिंग के बाद वो थका हुआ लेकिन खुश लौटता है।
Nach der Wanderung kehrt er erschöpft, aber glücklich zurück.
Sham ekdam saaf aakash aur timtimate hue taron ke saath samapt hoti hai.
Der Abend endet mit einem strahlend klaren Sternenhimmel.
Agle din Tom ne ek kala kaksha mein chitra banane ka nirnay liya.
Am nächsten Tag entschließt sich Tom, in einer Kunstklasse zu malen.
Jab wo chitra banata hai, use pata chalta hai ki rang kaise mil rahe hain.
Während er malt, bemerkt er, wie sich die Farben ineinander mischen.
Rangon ko canvas par nachta hua lagta hai.
Die Farben scheinen auf der Leinwand zu tanzen.
Din ke ant mein wo apne purn karya ko dekhta hai aur garv mehsoos karta hai.
Am Ende des Tages sieht er sein fertiges Werk und fühlt stolz.
Tom ab samajhta hai ki romanch keval bahar nahi balki bhitar bhi anubhav kiye ja sakte hain.
Tom versteht jetzt, dass Abenteuer nicht nur draußen erlebt werden können.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.